पाल माणूस आणि महापुरुषांची वाटणी। बड़ी होशियारी से रात के अंधेरे में मोटे मोटे कीड़ों को हजम कर लेती है और सुबह होते ही अपने गुनाहों को छुपाने के लिए किसी महापुरुष की तस्वीर के पीछे छिप जाती है। कधी तरी कुठे तरी वाचलेलं आणि कुणाकडून तरी ऐकलेलं हिंदीतलं हे वचन सकाळीच आठवलं आणि नकळत त्या पालींचं साम्य माणसाशी असल्याचं जाणवलं। फरक एकच आहे, पाल कितीही लहान अथवा मोठा कीडा असो तिच्या प्राणीधर्माला जागून भूक लागल्याशिवाय त्याला गट्टम करत नाही, तर मनुष्य मात्र भूक असो वा नसो नजरेच्या पट्ट्यात आलेल्या सावजाला गट्टम केल्याशिवाय राहत नाही। आणखी एक फरक पाल आणि माणसात आहे। पालीला दिवसा लपण्यासाठी पुरातन महादेवापासून ते आधुनिक महापुरुषांपर्यंत कुणाच्याही तस्वीरी चालतात, पण माणसाला मात्र आपापली पापं, भूक नसताना खाल्लेलं हेही पापच असतं आपल्या संस्कृतीने सांगितलंय, लपवण्यासाठी वेगवेगळ्या महापुरुषांच्या तस्वीरीच लागतात। कुणाला छत्रपती शिवाजी महाराज लागतात तर कुणाला संभाजी महाराज, कुणाला फुले टिळक आंबेडकर लागतात तर कुणाला शाहू महाराज, कुणाला समर्थ रामदास ज्ञानेश्वर तर कुणाला रोहिदास तुकाराम लागतात। त्या त्या महापुरुषांच्या तस्वीरीचा एकदा का आधार घेतला की काय बिषाद आहे तुमच्याकडे कोणी बोट ठोकायची। ते बोट तुमच्यावर नसून तुम्ही ज्या प्रतिमेच्या मागे लपताय त्या प्रतिमेवर आहे असं समजून तुमचं बोट मुळापासून उखडून टाकलं जाईल हे याद राखा। तस्वीरीच्या मागे काही किडे भुकेसाठी खाऊन लपलेली पाल सापडली तर तिचा जीव घेतला जातो, माणूस सापडला तर मात्र त्या त्या महापुरुषांनी समाजासाठी केलेल्या बलिदानाची याद करून दिली जाऊन पुन्हा एकदा त्यांना समाजासाठी बलिवेदीवर चढवलं जातं। बरं, लहान मोठे किडे मकोडे खाऊन लहान मोठ्या सत्पुरुषांची पोटं एवढी फुगली आहेत आणि त्याच्या प्रतिमा एवढ्या मोठ्या झाल्या आहेत की लपण्यासाठी आताशा 3 फूट बाय 2 फूटच्या तस्वीरी लहान पडू लागल्यात, म्हणून तर आता भव्य पुतळे स्मारक यांची गरज भासू लागली। बरं, ती उभारताना परत काही किडे मकोडे गट्ट करता येतात हा भाग वेगळा, आपण कुठे चाललोय काहीच कळत नाही। आदर्श असा घोटाळा सोडला तर काहीच उरलेलं नाही। महापुरुषांचा आदर्श ठेवावा तर एक एक महापुरुष एका एका इझमशी जोडला गेलाय, तो इझम त्या त्या जातीशी जोडला गेलाय। एखादा महापुरुष आणि त्याचं तत्वज्ञान एखाद्याला आवडलं म्हटलं की लगेच तो एखादा उर्वरितांचा शत्रू होतो। दुसरं म्हणजे इझम ही लपण्यासाठी किंवा लपवण्यासाठी ढालही झालेली आहे। घोटाळे हाच राजरोस आदर्श आणि ते लपवण्यासाठी घेतलेला महापुरुषांचा आधार चिंताजनक आहे। प्रत्येक गोष्टीचं झालेलं राजकीयकरण याला कारणीभूत आहे असं मला वाटतं। निर्धाराने आणि सारासार विचार करून यातून बाहेर पडलो नाही तर पुढच्या पिढीचं वैचारिक भवितव्य खरंच कठीण आहे। लेखक नितीन साळुंखे।